मनमाड नगर परिषद निवडणूक 2025. नांदगाव विधानसभेचे लोकप्रिय कार्यसम्राट आमदार श्री सुहास आण्णा कांदेसाहेब यांच्या नेतृत्वाखाली व माजी नगराध्यक्ष श्री राजेंद्र वामन आहिरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना भाजप रिपाई महायुतीचे नगराध्यक्षपदाचे अधिकृत उमेदवार श्री योगेश बबलू पाटील अनुक्रमांक 7 यांची निशाणी धनुष्यबाण. प्रभाग क्रमांक 16 अ ब क मधील अधिकृत उमेदवार अ मोनिका राजेंद्र आहिरे अनुक्रमांक 1 निशाणी धनुष्यबाण, ब सचिन अरविंद दराडे अनुक्रमांक 4 निशाणी कमळ, क योगिता मुकुंद झाल्टे अनुक्रमांक 3 निशाणी धनुष्यबाण. प्रिय मायबाप, जनतेला विनंती करतो की आपल्या आशीर्वाद स्वरूपाने या महायुतीच्या सर्व उमेदवारांना धनुष्यबाण व कमळ या चिन्हासमोरील बटण दाबून प्रचंड मतांनी विजयी करा. लक्षात ठेवा, मतदान केंद्रावर 4 मशीन असणार आहे. पहिली मतदान मशीन ही थेट नगराध्यक्ष उमेदवारची असून अनुक्रमांक 7 चिन्ह धनुष्यबाण व उर्वरित 3 मशीन ह्या अ ब क नगरसेवक पदाच्या उमेदवारासाठी असणार आहे. प्रिय मायबाप जनतेनो, आपल्या आशीर्वादाने आणि प्रचंड मतांनी महायुतीच्या सर्व उमेदवारांना भक्कम विजय मिळवून द्या.